पुस्तक हसत जगावं, लेखक दादाराम साळुंखे, वाचक विद्या पाटील। प्रकरण 39 मुलं देवाघरची फुलं। पुण्याहून मालेगावला जाणारी एसटी लागायला अजून बराच वेळ होता। चौकशी विभागात चौकशी केल्यावर तोंड वाकडं करून वैतागलेल्या स्वरात त्याने रात्री 11 पुणे मालगावहून धुळ्याला जाणारी गाडी असल्याचे सांगितले। शिवाजीनगरहून सुटणाऱ्या त्या गाडीची बराच वेळ वाट पाहिल्यावर वेळ आहे म्हणून स्टँडच्या समोर असलेल्या हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी निघालो। स्टँडमधून बाहेर पडताना पाठीमागच्या गेटजवळ खांबाचा आडोसा घेऊन दोघे मायलेकडे झोपली होती। खांबाच्या शेजारी भिंतीवर दिवसभराची घाण साचलेली होती। आसपास प्रचंड घाणीचे साम्राज्य होते, त्यामुळे डास आणि लाईटवरचे भरपूर किडे आसपास घोंगावत होते। त्यात बऱ्यापैकी थंडीही होती। लोकांची वर्दळ कमी होती, पण सुट्ट्या संपल्यामुळे स्टँडमध्ये मात्र गर्दी होती। अनेक ठिकाणी फाटलेली गोधडी अंगावर घेऊन ती मायलेक रझोपेच्या अधीन झाली होती। त्या फाटलेल्या गोधडीतून त्या 2-3 वर्षाच्या मुलाचा उडा चेहरा बाहेर दिसत होता। स्टँडमध्ये प्रचंड डास होते आणि मग या घाणीच्या ठिकाणी किती असतील याची कल्पना केली तर अंगावर शहारा येत होता। त्या मुलाचा निरागस चेहरा पाहून मनात विविध प्रश्नांचे थैमान सुरू झाले। ही दोघं मायलेकर जेवली असतील का? त्या मुलाचे वडील कुठे असतील? पावसात ती दोघं कुठे झोपत असतील? पुण्यात थैमान घातलेल्या स्वाईन फ्लूच्या पुढे या दोघांचे कसे होणार? यापेक्षाही महत्वाचे म्हणजे या मुलाचे भविष्य काय असेल? मनातल्या या प्रश्नांना घेऊनच हॉटेलमध्ये गेलो। आईनं दिलेल्या 2 चपात्या आणि त्यावर दिलेल्या भाजीत आईची करुण मूर्ती दिसू लागली। मी नको नको म्हणत असताना तिनं दिलेली चपाती आणि पैसे देऊन समोर आलेले जेवणाचे ताट या दोन्हीमधल्या गोडीत आईनं कधीच बाजी मारली होती। जेवण उरकून पुण्याच्या गेटमधून स्टँडमध्ये जाण्यास निघालो तेव्हा समोरचे दृश्य पाहून धक्काच बसला। मगाशी आईच्या कुशीत शांत झोपलेले ते मूल उघडेच पडलेले होते आणि त्याच्या आसपास आई कुठंच नव्हती। माझ्या मनात कालवा कालव झाली। आता हे मूल उठलं तर आई नाही पाहून रडायला सुरुवात करेल आणि कुठेतरी चुकेल। मी थोडा वेळ तेथेच थांबलो। 5 मिनिटांनी केस विस्कटलेली त्याची आई येताना दिसली। तिने मुलाच्या अंगावर पांघरून घातले आणि क्षणात ते मूल डोळे न उघडताच फक्त स्पर्शांनी ही आपली आईच आहे ओळखून तिच्या कुशीत शिरले। आईच्या त्या वागण्यानं माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण केले। जेव्हा हळूहळू ते मूल मोठे होईल तेव्हा आईच्या या वागण्याचा मुलाच्या मनावर आघात होईल का? की तेही या प्रवास सामील होऊन पुढे जात राहील? या सर्व गोष्टीत मुलांचा काहीच दोष नसताना अनेक प्रकारच्या नरक यातनांना त्यांना तोंड द्यावे लागते। मोठेपणी हीच मुलं जेव्हा पोटासाठी अनेक समाजविघातक कामे करतात तेव्हा आपण त्यांना नावे ठेवतो, परंतु श्रीमंत कुटुंबात जन्माला येऊन फक्त चैनीसाठी चोऱ्यामाऱ्या करणाऱ्या मुलांविषयी मात्र कुणीच काही बोलत नाही। विशेष म्हणजे ही श्रीमंतांची मुलं राजकारणात येऊन रजिस्टर चोर बनतात तेव्हा त्यांच्याविरुद्ध तोंडातून एक अक्षरही बाहेर येत नाही। कचऱ्याच्या घाणीच्या ठिकाणी भंगार गोळा करणारी आणि पोटासाठी अन्नाचा शोध घेणारी मुले जेव्हा उकिरड्यावर उष्ट्या पत्रावळ्या टाकल्या जातात तेव्हा कुत्र्यांबरोबर तीही तुटून पडतात। अशा मुलांना खोट्या सहानुभूतीची गरज नाही तर खऱ्या मदतीची आहे। समाजाला टीव्हीवरून दिसावं म्हणून कॅमेऱ्याकडे तोंड करून अशा मुलांना उचलून घेणे, कोणता तरी पुरस्कार मिळावा या हेतूने त्यांच्यासाठी काम करणे, या मुलांसाठी आश्रम काढून त्यांना मिळणाऱ्या मदतीच्या पैशावर स्वतःची कपाटे भरणे, बालदिनादिवशी एखाद्या झोपडपट्टीत अथवा फुटपाथावर जाऊन या मुलांना गुलाबाचे फुल देत मुलं ही देवाघरची फुलं म्हणणे आणि प्रत्यक्ष मुलांच्या मध्ये राहून त्यांची दुःखे अडचणी समजून घेऊन त्यांना योग्य मार्ग दाखवताना हरेक प्रकारची मदत करून त्यांचा शारीरिक व बौद्धिक विकास करणे हे प्रसिद्धीसाठी नव्हे तर हे सामाजिकदृष्ट्या माझं काम आहे। या प्रवृत्तीतून झाले तर या मुलांना योग्य न्याय मिळेल। श्रीमंत अथवा गरीब कुटुंबात जन्म घेतलेली मुलं मुळात निर्मळ बुद्धीची असतात। ती जेव्हा मोठी होऊ लागतात तेव्हा त्यांच्या आसपासच्या वातावरणाचा परिणाम त्यांच्यावर होऊन त्या पद्धतीने ती आचरण करतात। मात्र मुलांच्या या निरागस्तेचा परिणाम काही पशुतुल्य माणसांच्यावर होत नाही। अगदी महाभारतामधील कंसाचे व्यक्तिमत्व पाहिले तर आपल्या लक्षात येईल की नुकतीच जन्माला आलेली मुलं हवेत भिरकावून दगडावर आपटायला किती मोठं काळीज असायला हवं ते कंसानं अगदी निर्लज्जपणे केले। कंसापुरती ती प्रवृत्ती त्या काळापुरती थांबली नाही तर अलीकडे या भयानक प्रवृत्तीने वेग घेतला आहे। स्त्री असूनही पशुच्या काजासारखे वर्तन करणारी अंजनाबाई गावी ही कंसाचीच प्रवृत्ती होती। स्टँडवरून एखाद्या मुलाला आईपासून तोडून ती पळवून नेत असे तेव्हा साहजिकच बिस्किटे अथवा चॉकलेटच्या आमिषाला बळी पडलेली हे मूल जेव्हा आई दिसत नाही म्हणून ओरडत असे रडत असे तेव्हा ही पशुच्या काळजाची बाई त्या छोट्या मुलाला भिंतीवर आपटत असे। कित्येक वेळा या बाईने धावत्या एसटीच्या मागच्या खिडकीतून लहान लहान मुलांना टाकले होते। अशा बाईला एक सेकंदे जगण्याचा अधिकार नसताना आमची न्यायदेवता शिक्षा देईपर्यंत प्रदीर्घ काळानंतर तिचे निधन झाले। तिनं जेव्हा शेवटचा श्वास घेतला असेल तेव्हा त्या निष्पाप मुलांनी अदृश्य स्वरूपात घेऊन तिला विचारले असेल आमचं काय चुकलं, तेव्हा तिला केलेल्या कृत्याचा पश्चाताप झाला असेल, पण तोपर्यंत त्या मुलांचे प्राण गेलेले होते। संपत्तीसाठी लहान मुलांचा गळा घोटणारी माणसं त्याला पळून येत असताना त्या मुलानं केलेल्या आक्रोशाचा त्यांच्यावर काही परिणाम होत नाही, हे किती भयानक आहे। तहानेने व्याकुळ झालेल्या लहान मुलाला पाणी पाजणारे एकनाथ आणि मुलांना पोटभर जेवण घालून स्वतः उपाशी राहणारी आई, अशा प्रेमहृदयाची माणसं एकीकडे मुलांना भरभरून देत असतात तर दुसरीकडे मात्र अशाच काही मुलांना मात्र काही दोष नसताना असंख्य यातना भोगाव्या लागतात। नोएडासारख्या ठिकाणी जेव्हा दोन माणसांना लहान मुलांच्या खुनामुळे अटक करण्यात आली तेव्हा अतिशय भयानक सत्य उजळत आले। या दोघांनी असंख्य लहान मुलांचा जीव घेतला होता। जेव्हा त्याने एका इमारतीच्या मागचा खड्डा उकरून दाखविला तेव्हा लहान मुलांची असंख्य प्रेते व हाडे सापडली। या गुन्ह्याबद्दल जेव्हा त्याला विचारण्यात आले तेव्हा त्याने दिलेले उत्तर माणुसकीला कायमा फासणारे होते। त्याने सांगितले की त्याला लहान मुलांचा मेंदू खाण्यास खूप आवडत होता। त्याचे उत्तर हृदयात धडके भरविणारे होते। अशा असंख्य देवाघरची फुलं उमलण्याआधीच त्यानं चिरडली होती। स्पर्धेच्या जगात टिकण्यासाठी आज कित्येक आईवडील आपल्या मुलांची शारीरिक व मानसिक पिळवणूक करत आहेत। घराघरातून मुलाला मारण्याचे व त्या मुलाच्या रडण्याचे आवाज काजळा चिरा पाडत आहेत। घरात दारू पिऊन येऊन पत्नीला मारताना कोपऱ्यात थरथरत असणाऱ्या छोट्या मुलांच्या मानसिकतेचा कधी कोणीच विचार केला नाही। निर्मळ आणि शुद्ध मनाची ही लहान लहान मुलं देवाघरची फुलं झाली नाही तरी चालतील, परंतु माणसाघरची फुले व्हावी आणि त्याचा सुगंध सगळ्या कुटुंबाला मिळावा